जिसमें तुम्हारे क्या फायदे ईमेल मध्ये तुम्हाला म्हणजे
नमस्कार, मी पराशर किशोर आभळ बोलतोय. सर, आमचं आज एक इव्हेंट होतं ऑप्शन अनलिमिटेड नावाचं. त्या ठिकाणी आमचं एक इव्हेंट आहे सर, ऑप्शन एक्झिबिशन करतोय प्रॉपर्टी सर डेक्कन मध्ये सर. त्याचे सर आम्ही तुम्हाला डेक्कन मध्ये सर प्रभात रोडवर. हो सर, तुम्ही येऊ शकता का सर इव्हेंटला? काय उद्या पण आहे सर? चालेल सर, नको, धन्यवाद सर.